नमस्कार सर.
नमस्कार बोला.
म्हटलं काय विचार होतोय का मग बॅटचा?
विचार तर आहे ना सर, पण कुठून येणं शक्य नाही येणार सध्या हे लॉकडाऊन आणि फक्त बस सर्विस सुरू झाली, रेल्वे सुरू झाली.
हो ना सर, हो ना, हो ना.
हा यायचं तर आहे आणि आपला फ्लॅट पण घ्यायचा आहे. कसं आहे?
हो ना. बरं, मग काही
कोरोना आणि त्याच्यामुळे लटायत नाहीये.